चित्र 13 येशूचो सोलून जुजे आणि मारी हांकां खूब वाट चलोन वेचे पडले बेतलेहेम हांगा, कित्याक जे शारान ती रावताली ती एकदम लोकान बरोन गर्दी चिकार जाल्ली आणि खुंयच तांकां सुवात नासली, देखून तिणीन एका गोरवाच्या गोट्यान आपले ठिकाण करचें पडले। मारीन येशूक जोडून दिलो। ते रातीक आंज आयले आणि गोवळ्याक तिणी सांगले जे गोवळे राखताले आपली मेंढरां त्या शेतान। तिणी सांगले जेजू जल्मला बेतलेहेमान। उपरांत ते आंश दिश्टी पडले स्वर्गार गायना गावून देवाची वाखाणी करूं। तशेच गोवळी गेले भेटूंक हालींच जल्मलेल्या सोडवणाराक।